चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जिल्हा बँकेच्या संचालक आमदारांचा सत्कार, जिल्ह्याच्या विकासासह साखर उद्योगाला उभारी देण्याचं आश्वासन। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजेश पाटील या संचालक आमदारांचा सत्कार खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते गुरुवारी झाला। जिल्ह्याच्या विकासासह साखर उद्योगाला उभारी देण्याचं आश्वासन यावेळी नूतन आमदारांनी सत्काराला उत्तर देताना दिलं। सत्काराला उत्तर देताना आमदार मुश्रीफ म्हणाले, महापूर आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे। साखर कारखाने किती दिवस चालणार हे माहीत नाही। आमदार राजेंद्र पाटील हे सत्तारूढ आघाडीसोबत असतील। त्यांनी सरकारकडून साखर उद्योगासाठी मोठं पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत। यावेळी आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यंदा प्रथमच 6 संचालक आमदार झाले, मी खासदार झालो। जिल्हा बँकेनं शेतकऱ्याला आर्थिक बळ दिलं, यापुढेही समन्वयानं काम करूया असं आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केलं। यावेळी बँकेचे संचालक भैया माने, संतोष पाटील, पी जी शिंदे, असिफ फराज, उदयादेवी साळुंखे, बाबासाहेब पाटील असुरलेकर, सर्जेराव पाटील, आर के पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए बी माने आदी उपस्थित होते।